श्री दासबोध, दशक 18, बहुजिनसी, समास 6, उत्तम पुरुष निरूपण।
श्री राम नाना वस्त्रे नानाभूषणे येने शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरीनस्ता चातुर्य बीज कदापि शोभान पवे तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले साभिमानी न्याय नीति अंतःकरणी घेणार नाही तरहे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोची नेणे ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे समया सारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहून चालावे हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे बहुतचि करिता हट तेथे येऊन पडिले तट कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे ईश्वर आहे साभिमानी विशेष तुळजा भुवानी परंतु विचार पाहुनी कार्य करणे अखंडची सावधाना बहुत काये करावी सूचना परंतु काही एक अनुमाना आणिले पाहिजे समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे साभिमान निश्चळ करूनिया मन लोक वसती म्लेच दुर्जन उदंड बहुता दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे सकळ करता तो ईश्वर तेने केला अंगीकारु तया पुरुषाचा विचारु विरुळा जाणे न्याय नीति विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे येश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे देव ब्राह्मण आचार विचार कितेक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे येह लोक परलोक पाहाणे अखंड सावधपणे राहाणे बहुत जनाचे साहाणे देणे ईश्वराचे देवाचा कैपक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे उत्तम गुणाचा ग्राहिक तर्क तीक्ष्ण विवेक धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे सकळ गुणामधे सार तजविजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रीचा
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास सहावा।